93.5 रेड एफएम पर
संग्रामचं ऑडिट गेल्या काही महिन्यात काय दिवे लावले ते बघूया.
सुपरहिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. ट्रॅफिक पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात न भूतो न भविष्याची कारवाई केली आहे. 8,000 जास्त नो एंट्री किंवा रॉंग साईड, 17,000 जास्त नो पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांनी चक्क कारवाई केलेली आहे. मी प्रश्न विचारलाय की नेहमी आपलं म्हणणं असतं पोलीस जर स्ट्रिक्ट झाले ना तर सगळे सुधारतील आणि पुण्याचं ट्रॅफिकच बदलून जाईल. हे आता खरं होऊ शकेल का? कारण पोलीस तर आपलं काम करतायत. मग अशी अमित वाघमारेचा फोन आला, तो म्हणाल की नाही रे, आपले पुणेकर म्हणजे ते कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे, आपण काही कधी सरळ होणार नाही, कारण तो सेल्फ डिसिप्लिनचा मामला आहे आणि संस्कारामुळे येईल. मी त्याला लगेच टोकला आणि म्हटलं अरे तू पुणेकरांना आधी कुत्र्याची शेपटी म्हटलास आणि आता आमच्या आई वडिलांवर ताशेरे ओढतोय. पण संस्कार कोण, शाळा कसली काय करतेय, घर खरा संस्कार आई वडीलच करतात. की मला माहित नाही तू कुठल्या शाळेत गेला होतास, पण तिथे तुला काही शिक्षक बाईकवर घेऊन कुठे जायचा का फिरायला?
नाही,
आपल्याला युजली आई किंवा वडीलच घेऊन जातात. आणि मग ते सिग्नल कसे मोडतायत, ते रॉंग साईडनी कसे घालतायत, हे आपल्याला बघायला मिळतं.
बरोबर आहे संग्राम. मी ज्या वेळेत मी ऑफिससाठी निघतो संग्राम, त्यावेळेला मला बरेचसे शाळा लागतात, त्यामध्ये मी असंच बघतो की पेरेंट्स रॉंग साईडने सर्रास जातायत, सिग्नल
जमतात.
मग हे काय, हे बाल मनांवर काय संस्कार करतात?
बेसिकली तू आमच्या आई वडिलांना शिव्या घालत. ऍक्सेप्ट कर.
हो ठीक आहे,
बरोबर आहे आणि चांगलंच आहे रे, घालायलाच पाहिजे.
कारण की एक दिवस मी स्वतः सिग्नल जम्प केला होता, माझ्या शेजारी माझा मुलगा बसला होता, तर त्याने म्हटलं पप्पा तुम्ही सिग्नल जम्प केला, हे दिस इज नॉट करेक्ट.
तुझी फॅमिली म्हणजे एखाद्या सरकारी जाहिरातीतली फॅमिली दिसती?
नाही, आय थँक टू द स्कूल विच माय सन इज गोइंग, ऍटलीस्ट इन ज्युनियर केजी ही इज एबल टू टेल मी दॅट डॅडी यू हॅव जम्प द सिग्नल.
पालक कसे वागतात, बोलतात, काय करतात, यामुळे 100% मुलांवर त्याचा परिणाम होतो आणि लॉंग टर्म होतो.
हो बरोबर, अगदी बरोबर. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो. बाय.